नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका प्रादेशिक खबरो दिता। भाजपाच्या वांगडीपण मोहिमेचो शुभारंभ काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लींतल्या पक्षाच्या कार्यालयातल्यान केलो। नवीन वांगड्यांची नोंदणी आणि पक्षाच्या सध्याच्या सदस्यांचे नूतनीकरण करपाचो ह्या मोहिमेचो हेत आसतलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका तांच्या वांगडीपणाच्या नूतनीकरणा खातीर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा हांचे कडल्यान प्रमाणपत्र मेळ्ळे। काल सावन 10 नोव्हेंबर मेरेन पावण्या पावण्यांनी ही मोहीम राबयतले। ह्या मोहिमेचो पहिलो पावंडो ह्या महिन्याच्या 25 तारखेक सोपतलो। विकसित भारत आणि विकसित गोय हे भाजपा सरकारचे ध्येय साध्य करपाक सरकारान केल्लो सर्वांगीण विकास दरेका लोकांमेरेन पावयात, लोकांक नव्या येवजण्यांविषयी माहिती दियात, गणेश चतुर्थीच्या निमतान इष्टांच्या घरा वा नातलगांच्या घराकडे वचून तांचेकडेन संवाद साधात आणि तांच्या इच्छेन भाजपा वांगडी पदाचो अर्ज भरून घ्यात, असे आवाहन खेळामंत्री गोविंद गावडे हांणी माशेलांत आयोजित कार्यकर्त्यांच्या बसकेंत मार्गदर्शन करताना केले। लोकसभा वेचणुकेन भाजपा उमेदवार श्रीपाद नायक हांका भरघोस मतान आघाडी मिळून जैत मिळले, त्याच जोशान आणि गंभीरतायेन भाजपा सदस्यता मोहिमेक वावरात, असे आवाहन त्यांनी मुखार केला। चवथ 3 दिसांचेर पावली। चवथ म्हळ्यार गणेश चतुर्थी उत्सव गोयकारांची सगळ्यात व्हडली परब। कामधंद्या निमतान घराभायर आशिल्ले गोयकार चवथी निमतान गावघरा येतात। भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हळ्यार गोयकार भावांची चवथ अंदू शेनवारा 7 सप्टेंबराक मनयतले। चवथीची परब पर्यावरणपूरक मनोवची, असे आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला। पर्यावरणाक बाधा हाडपी प्लास्टर ऑफ पॅरिसाची गणेश मूर्ती हाडची न्हय, चिकण मातयेचीच मूर्ती पुजेक लावची, असे तांणी सांगला। स्वयंपूर्ण चवथ मनोवपाक लोकांनी ई चवथ बाजारातल्यान सामान विकत घेवचे, तशेंच ह्या उत्सवातल्यान गोयच्या अर्थिक उदरगतीक फाटबळ दिवचे, असे मुखेलमंत्र्यांनी मागला। मजगती राज्यान पेडणे ते काणकोण मेरेनच्या चित्रशाळा सजूंक लागल्यात। वेगवेगळ्या आकाराच्यो गणपती मूर्तीचेर आता निमणो हात भोंवडोवपाचो वावर सुरू झाला। पारंपारीक मूर्तीकार घरांतले तिसरे चौथे पिळगेचे कलाकार लेगीत ही कला मुखार व्हरतात, असे चित्र गोयभर दिसता। ह्या पारंपारीक मूर्तीकारांक राज्य सरकार अर्थिक अनुदान दिता। राज्यांतली आणिक एक खाशेली गजाल म्हळ्यार गावागावांनी पुजतात ते भौशीक गणपती। माटव घालप, सांस्कृतिक कार्यावळींची आखणी करप अशी कामां भौशीक गणेशोत्सव मंडळांनी सुरू केल्यात। चडशा भौशीक गणेशोत्सव मंडळांच्यो सांस्कृतिक कार्यावळी तिसऱ्या दिसा सावन म्हळ्यार 9 सप्टेंबरा सावन सुरू जातल्यो। ग्रीन ऑलिंपियाड 2024 सर्ती खातीरची नोंदणी मुजत 10 सप्टेंबर मेरेन वाढयल्या, असे राज्य शिक्षण संस्थेचे संचालक मेघना शेटगांवकर हांणी कळीत केला। 1999 वर्सा सावन केंद्रीय शिक्षण खात्यावरवी 4 ते 12 मेरेनच्या विद्यार्थ्यांखातीर ग्रीन ऑलिंपियाड क्विज सर्त सुरू आसा। ह्या सर्तींत गोयकार विद्यार्थ्यांनी व्हडा आंकड्यान वांटेकार जावचे, असे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन मागला। ग्रीन ऑलिंपियाड 2024 ही सर्त ऑफलाईन पद्दतीन जातली। दरेक सर्तकाक सहभाग प्रमाणपत्र मेळटले, तशेंच ही सर्त जिखतल्यांक रोख बक्षिसां आनी प्रमाणपत्रां मेळटली। चवथी आनी 5वी इयत्ता पहिलो गट, 6वी ते 8वी दुसरो गट, 9वी आनी 10वी तिसरो गट आणि 11वी आणि 12वी चौथो गट अशी 4 गटांनी ही सर्त जाती। TERIGREENOLYMPIAED.com या संकेतथळाचेर सगळी माहिती उपलब्ध असा, असे कळीत केला। सहकार खात्यान आपमजट गट सहकार संस्थांक प्रोत्साहन दिवपा खातीर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडप शिरोडा बाजार हांगा 3 ते 5 सप्टेंबर मेरेन आपमजट गट संस्था बाजार आणि दिशानिर्देशन कार्यक्रमाचे आयोजन केला। ह्या कार्यक्रमान आपमजट गट संस्थांच्या प्रतिनिधींक राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दितले, तसेच आपमजट गट संस्थांक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडपाक स्टॉल दितले। ह्या कार्यावळीत सहभागी जावपा खातीर म्हळ्यार वाटो घेवपा खातीर आपमजट गट संस्थांनी नोंदणी करप आवश्यक असा। 3 सप्टेंबर दिसा म्हळ्यार आयज सकाळी 9 वरांचेर नोंदणी काउंटर उक्तो जातलो। सांजेच्या 4 वरांचेर सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांच्या हस्तुकी कार्यावळीचे उक्तावण जातले। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।